ಬಿಸತ್ನೆ
ಬೇರೆ
ते का सगळं दोन गिराक
गिरणी बंद आहे 2 दिवसाची.